अध्याय 5. महावीरदास टाटवाला बाबांच्या गुहेतून प्रस्थान केल्यानंतर मी पुन्हा एकदा भ्रमंती करणाऱ्या भिक्षूचे जीवन जगू लागलो. हिवाळा संपत आला होता. सूर्य तळपू लागला. दिवस मोठा झाला आणि वृक्षवेलींवर कळ्यांच्या रूपाने वसंताचे आगमन झाले. एके दिवशी वनातील पायवाटेने उत्तर दिशेने चालता चालता मी लक्ष्मण झुल्याजवळ येऊन पोहोचलो. हा एक उंच असा गंगा नदीवर झुलणारा पूल आहे. हळुवारपणे हिंदकळणाऱ्या पुलाच्या मध्यभागी जाऊन मी हिमालयातून अवतरणाऱ्या आणि दोन्ही तटांवर मंदिरे, आश्रम व अनुष्ठाने करणाऱ्या ऋषींनी नटलेल्या गंगामातेचे दर्शन घेतले. पूल पार करून मी धूळ भरल्या पायवाटेने वनामध्ये पोहोचलो आणि समोरील हृदय हेलावून टाकणारे दृश्य पाहून जागच्या जागी थिजलो. कुणी वस्त्रहीन तर कुणी ओंगाळवाण्यात चिंध्या पांघरलेले, असे त्यांचे चेहरे विद्रूप, सुरकतलेले, नाक गळून गेलेले, पंजे व चवडे विरहित, हातापायाच्या जागी रक्ताने माखलेले छिन्न विछिन्न बोडके खुंट. अशा अवस्थेतील माणसे मरणाच्या दारात आक्रंदत होती. उपासमारीने पिचलेल्या त्या जीवांसाठी जमिनीवरील खड्डे हेच अंतरुण आणि थंडीपासून बचावासाठी धुळीत गाडून घेणे हेच पांघरुण होते. व्याकुळ नजरांनी ते दयेची याचना करीत होते. माझ्या उरात धडकी भरली. मी एका कुष्ठरोग्यांच्या वस्तीत येऊन पडलो होतो. डझनावारी कुष्ठरोग्यांनी मला वेढा घातला. बक्षीस, 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 असे आकांताने ओरडू लागले. शरीराने लगट करीत रक्ताने माखलेले हात माझ्या चेहऱ्याजवळ नाचवीत ते माझ्याकडे दानाची मागणी करत होते. पण माझ्याकडे काहीच नव्हते. कुजलेल्या शरीरांच्या त्या तटबंदीमध्ये बंदिस्त झालेला मी एक पाऊलभरी हलू शकत नव्हतो. ते मला जाऊ देत नव्हते. बक्षीस, 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 जमावाने मला सर्वांगाने इतके वेढले की मी गुदमरून गेलो. त्यांच्या श्वासांची दुर्गंधी आणि सडून गळणाऱ्या मांसापासून मी सुटू शकत नव्हतो. बक्षीस, ते किंचाळले. संमिश्र भावनांच्या धक्क्यांनी माझे मन झोकांडत होते. एकीकडे अडवणूक केल्यामुळे मला धक्का बसला होता, तर दुसरीकडे त्यांच्या विपत्तीमध्ये असे वर्तन स्वाभाविक असल्याचे जाणून त्यांच्याविषयी दयाही वाटत होती. अंत बघणारी 20 मिनिटे गेली. तीव्र वेदना होत असताना हे काय चालले आहे हे जाणण्याचा मी प्रयत्न करू लागलो. कुष्ठरोग संसर्गजन्य आहे, मी विचार करू लागलो. त्यांच्याबरोबरीने दुःख भोगण्यासाठी व मरण्यासाठी मलाही त्याचा प्रादुर्भाव तर होणार नाही ना. हे लोक मला कधी सोडतील काय? बक्षीस, असे ओरडत ते कुष्ठरोगी जीवावर उदार होऊन झटापट करीत एकमेकांना ओढू लागले, ढकलू लागले. त्यांच्या पीडित नजरा मला यातना देत होत्या. शेवटी त्यांनी मौल्यवान चीजवस्तूंसाठी माझी संपूर्ण झडती घेतली. माझ्याकडे काहीही नाही हे समजल्यावर ते निघून गेले. एक दीर्घ श्वास घेऊन मी काही पावले चाललो, पण मध्येच थबकलो. चिंध्यांमध्ये लपेटलेली एक वृद्ध स्त्री माझ्या नजरेस पडली. तिच्या विद्रूप चेहऱ्याच्या कुजलेल्या मांसांमध्ये तिची नासिका विरून गेली होती. यातना भोगत ती जमिनीवर पहुडली होती. आमची नजरानजर झाली. तिच्या आसवांनी भरलेल्या डोळ्यात मला खरे व दुर्मिळ असे आईचे प्रेम जाणवले. तिला माझ्याकडून काहीही नको होते. केवळ बऱ्याच काळापासून प्रतीक्षित तिच्या प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी हृदयाचे दालन मी खुले करावे इतकेच तिला हवे होते. ती सुंदर होती. तिचे अंगुलीविहीन हात प्रथम आदरयुक्त भावनेने जोडले गेले. तिचा रोगाने भग्न केलेला हात आशीर्वाद देण्यासाठी पुढे सरसावला. तिच्या त्या अमूल्य प्रेमाने रोगग्रस्त होण्याबाबतची भीती पूर्णपणे विरून गेली. मी तिच्याकडे धावलो व तिचे आशीर्वाद घेण्यासाठी माझे मस्तक तिच्या तळहातांपुढे केले. देव तुला आशीर्वाद देवो माझ्या बाळा, तिने प्रार्थना केली. भगवान तुला आशीर्वाद देवोत. मी वर पाहिले आणि मला दिसले की आता तिचा चेहरा असामान्य तृप्ततेने उजळून निघाला होता, दुसऱ्याला काहीतरी आनंद देण्याचा. मला रडू कोसळले. हे अविस्मरणीय आशीर्वाद प्राप्त करण्यापुढे आतापर्यंतची सर्व सत्वपरीक्षा क्षुल्लक ठरली. पुढे नदीकाठी एके ठिकाणी थांबून मी वेगाने वाहणाऱ्या प्रवाहाकडे पाहिले. नदीच्या भोवऱ्याप्रमाणे असणाऱ्या लहरींच्या आत शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या पृष्ठभागाखालील गूढ खोलीचा शोध मला लागला नाही. त्या स्त्रीला एका तिरस्करणीय व्याधीने ग्रासले होते, तरीही अंतर्यामी मात्र ती एक सुंदर आत्मा होती. तिला केवळ प्रेमाचे आदानप्रदान करावयाचे होते. माझ्या चिंतनामध्ये त्या स्त्री आणि नदीच्या तुलनेसंबंधी मी असा अधिक विचार केला की आज सरिता हे दर्शन घडविते आहे की आपल्यामध्ये एक प्रवृत्ती असते, बाह्य वेशांवरून इतरांचे मूल्यमापन करण्याची आणि त्यांच्यातील केवळ दोषच शोधण्याची. पण आपण आवरणांखाली शोध घेतला तर असे आढळून येईल की लक्षावधी भाव एकत्र गुंफले जाऊन त्या व्यक्तीचा स्वभाव निर्माण होतो. आपणास दिसणारे दोष हे परिस्थितीचा परिणाम असण्याची, तसेच यातना, अपमान, दुर्वर्तन, तिरस्कार, हृदयभंग, असुरक्षितता, वेदना, गोंधळ किंवा विकार यांना दिला जाणारा मनोवैज्ञानिक प्रतिसाद असण्याची शक्यता असते. मला इस्तानबुलमधील त्या व्यक्तीची आठवण झाली ज्यांनी मला जवळजवळ मारलेच होते. तसेच नागरी हक्क चळवळीच्या काळात कृष्णवर्णीयांचा तिरस्कार करणारे वंशवादी, माझ्या लांब केसांमुळे मला वाईट वर्तणूक देणारे असे सर्व लोक मला आठवले. अगदी मीसुद्धा यापूर्वीच्या अमेरिकनांच्या पिढीबाबत गैरसमज करून घेतला होता आणि त्यांच्याविरुद्ध बंडखोरी केली होती. परंतु वस्तुतः वरिष्ठ अमेरिकनांना महामंदीच्या काळातून जावे लागले होते. त्या काळातील कठीण परिस्थितीचे गांभीर्य न जाणून मी त्यांना धन आणि सुरक्षितता याबाबत प्रमाणाबाहेर महत्त्व देणारे असल्याचे मानत होतो. आपल्या दृष्टिकोनातून एखाद्या व्यक्तीमधील वाईटपणाचे मूलभूत कारण समजून घेतले तर तिरस्कार करण्याऐवजी आपण करुणाशील बनू. प्रत्येक जीव मूलतः निश्चितच चांगलाच आहे ना? एक साधू पुरुष विकारांचा तिरस्कार करील, पण विकारग्रस्तावर मात्र प्रेमच करील. मी ऋषिकेश सोडण्याचा निर्णय घेतला आणि हिमालयातील उत्तरेकडच्या उंचीवर प्रयाण केले. देवप्रयाग येथे माझा एका अशा व्यक्तीशी संबंध आला ज्यांचे व्यक्तित्व माझ्या स्मृतिपटलावर कायमचे कोरले गेले. कडाक्याची थंडी असलेल्या एका सकाळी जेव्हा तारका तेजोहीन होत होत्या, सूर्योदयाची घटिका समीप आली होती, तेव्हा मी मेटाकुटीने एक पर्वत उतरून भागीरथी आणि अलकनंदा या नद्यांच्या संगमस्थळी आलो. या ठिकाणापासूनच पुढे नदीला गंगा असे म्हटले जाते. तेथील नदीचे प्रवाहगीत मोठे रौद्र होते. मी स्नानासाठी त्या प्रवाहाच्या तळाचा अंदाज न घेता पाण्यामध्ये उतरलो. मी एक पाऊल पुढे टाकतो न टाकतो तोच वेगवान प्रवाहाने माझे पाय खालून हिसडले गेले. धोकादायक अतिवेगवान प्रवाहाकडे मी फेकला गेलो. अगदी त्या क्षणी जवळच स्नान करीत असलेल्या एका बलवान व्यक्तीने मजबूत पकडीने मला हाताला धरून ओढले आणि नदी तीरावर आणले. नंतर माझ्या या रक्षकाने माझ्या मस्तकावर आपला उजवा पंजा ठेवून माझ्या रक्षणाच्या हेतूने अतिशय दयापूर्वक काही मंत्रांचे उच्चारण केले. अशा रीतीने माझी कैलाश बाबांशी प्रथमच भेट झाली. हे महात्मा साठीच्या घरातील वाटत होते, तरी त्यांचा बांधा मजबूत होता. पिकलेले केस डोक्यावर बांधून ठेवले होते. मला नंतर समजले की सोडल्यावर त्यांची लांबी जमिनीपर्यंत होती. अनेक दशकांपासून त्यांनी केस कापलेच नव्हते. त्यांची चौरसाकृती मुद्रा टपोऱ्या तपकिरी नेत्रांनी, गोबऱ्या गालांनी व पूर्ण दंतावलीने युक्त होती, जी वृद्ध साधूंमध्ये अधिकच अभावाने दिसते. त्यांनी खांद्यांपासून पायापर्यंत केवळ एक दुलई परिधान केली होती. त्यांच्या हातात एक लोहधातूचा त्रिशूळ होता. त्रिशूळाच्या अग्रभागाजवळ एक मोठा डमरू बांधला होता. या डमरूच्या दोन्ही बाजू एक एक फूट व्यासाच्या होत्या. जेव्हा बाबा डमरू वाजवू लागत तेव्हा प्रचंड मोठा ध्वनी होत असे. एक धातूचे भिक्षापात्र आणि एक जुनी घोंगडी हीच त्यांची मालमत्ता होती. एका तपस्वी परिव्राजकाने जीवन कसे जगावे याची शिकवण प्रथमतः मला या कैलाश बाबांकडूनच मिळाली. पुष्कळदा मी डोंगराजवळच वाहणारी नदी बघत झोपत असू. एकदा त्यांनी स्वतःजवळची घोंगडी मला देऊ केली. मी सुरुवातीला ती स्वीकारली नाही, तरीही त्यांनी आग्रह केला. कित्येक रात्री ती एकमेव घोंगडी पांघरून आम्ही एकत्र झोपलो. आहारायोग्य कंदमुळे, फळे व पाने वनातून आणून त्यांच्याद्वारे अन्न व औषधे कशी प्राप्त करावीत हे त्यांनी मला शिकवले. एका खेडेगावी नेऊन मला त्यांनी नम्रतापूर्वक माधुकरी मागताना एका साधूने कसे योग्य आचरण करावे याची शिकवण दिली. पाश्चिमात्य संकल्पनेच्या अगदी उलट, ग्रामीण भारतामध्ये धार्मिक परिव्राजकांनी भिक्षा मागणे हा सन्माननीय मार्ग समजला जातो. याचे कारण सर्वांना त्या मोबदल्यात साधूकडून इतके काही प्राप्त होते की ते भिक्षा अर्पण करून त्याद्वारे सेवा करतात. कैलाश बाबा एक उदात्त व्यक्ती असल्यामुळे मलासुद्धा ही एक उदात्त गोष्ट असल्याचे पटले. त्यांनी मला सुक्या पोह्यांवर निर्वाह कसा करावा हे शिकवले. तो सर्वात स्वस्त अन्नपदार्थ असल्याने कोणताही धान्य विक्रेता आनंदाने अर्पण करी. ते खराब होत नसल्याकारणाने एखाद्याची वनामध्ये अनेक आठवडे गुजराण होऊ शकत असे. त्यातल्या थोड्याशा पोह्यांमध्ये झऱ्याचे थोडे पाणी कालविले की भोजन तयार. कडुनिंबाच्या काडीने दात कसे घासावेत आणि नदीच्या पात्रातील चिखलाने बाह्यांग कसे स्वच्छ करावे हेही त्यांनी मला शिकवले. आहार आणि स्वच्छतेच्या निमांपलीकडे जाऊन त्यांनी मला केवळ पवित्र नद्यांचाच नव्हे तर मंदिरे, वृक्ष, सूर्य, चंद्र, पवित्र अग्नी आणि अगदी सर्प, विंचू व हिंस्त्र श्वापदे यांचाही कसा आदर करावा याचेही शिक्षण दिले. त्यांना इंग्रजी बोलता येत नव्हते, पण असे जाणवायचे आपल्या संकल्पना विचार माझ्यापर्यंत पोहोचविण्याची एखादी रहस्यमय क्षमता त्यांच्याकडे होती. विशेषतः भगवंत सर्व जीवांच्या हृदयात निवास करतात ही संकल्पना. उदाहरणार्थ त्यांनी मला एका विषारी सर्पाच्या हृदयातील आत्मा जाणणे व त्या प्राण्यास योग्य स्थान देऊन त्याच्याप्रती सन्मान आदर कसा प्रदर्शित करावा ही शिकवण दिली. अन्य साधूंच्या संगतीमध्ये असताना त्यांनी विभिन्न संप्रदायातील पंथातील साधूंना कसे संबोधित करावे, त्यांच्या संगतीमध्ये भोजन कसे ग्रहण करावे इत्यादी शिष्टाचारांची शिकवण दिली. जसजसे आम्ही दोघे एकत्र यात्रा करीत होतो तसतसे ते माझ्यासाठी पितृव्रत बनत गेले. जणू काही मी त्यांचाच पुत्र असल्याप्रमाणे ते माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करीत होते. आम्ही कधीही प्राकृत शब्दांमध्ये बोलू शकलो नाही, तरीही जेथे हृदयामध्ये प्रेम असते तेथे संवाद सर्व भाषिक मर्यादांपलीकडे जातो. केवळ साधे सुधे हावभाव, अंगुली निर्देश, स्मित किंवा आठ्या आणि रागीट मुद्रा याद्वारे जे शिकणे आवश्यक होते ते सर्व त्यांनी मला शिकवले. सकृत दर्शनी पाहणाऱ्याला जरी ते एक लोखंडी त्रिशूळ धारण करणारे, निगा न राखलेले, भीतीदायक तपस्येमुळे निष्ठूर झालेले पहाडी व्यक्तित्व वाटत असले तरी मला मात्र ते आतापर्यंत भेटलेल्या व्यक्तींपैकी एक सर्वात दयाळू, कोमल असल्याचा अनुभव आला. जे साधेसुधे अन्न आम्ही गोळा करायचो त्यातील काहीही ग्रहण करण्यापूर्वी माझी तृप्ती होईपर्यंतचा भाग ते मला खाऊ घालीत. जेव्हा मी प्रथम अन्नग्रहणास विरोध करायचो तेव्हा ते एका निर्मळ कटाक्षाद्वारे मला सहजपणे पराभूत करीत असत. खरे तर ज्यावेळी ते माझ्याकडे पाहत त्यावेळी त्यांचे नेत्र प्रेमाश्रूंनी भरलेले असत. या अशा प्रेमाचा पर्वत असलेल्या मनुष्याने एक आजीवन मित्र असल्याप्रमाणे माझ्या हृदयातील प्रेम आकर्षून घेतले. मी त्यांच्याकडून आणि अन्य व्यक्तींकडून भगवंतांच्या विभिन्न अवतारांविषयी, प्राकट्यांविषयी अथवा हिंदूंच्या सर्व मंदिरांमध्ये विराजमान अर्चा विग्रहांविषयी किंवा मूर्त्यांविषयी माहिती मिळवण्यास सुरुवात केली. या सर्व मूर्त्यांविषयी आणि त्यांच्या विविध रूपांविषयी मला काय वाटले काही आठवत नाही. खरे तर हे सर्व माझ्यासाठी अतर्क्य होते, मात्र ही प्रकट रूपे कशाप्रकारे गाढ प्रेम आणि भक्ती प्रेरित करतात हे मी पाहू शकत होतो. माझे मन खुले होते आणि मला जाणण्याचीही उत्कंठा होती. भौतिक अस्तित्व आणि त्याच्या प्रलयाची महती अधिकारवाणीने सांगणारे भगवंतांचे एक स्वरूप भगवान शिव यांचे कैलाश बाबा पूजक होते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप ते अविरत करीत असत. जेव्हा आम्ही वनातील पायवाटांवरून जात असू तेव्हा ते भगवान शिवांची नावे जय शंकर, हे विश्वनाथ, हे केदारनाथजी, जय श्री पार्वती, हे उमापती पुकारत असत. अन्य शिवोपासकांबरोबर असायचो तेव्हा एकत्रित नामघोष करायचो. नामघोष परमावधीला पोचत असे तेव्हा कैलाशबाबा दिव्यावस्थेत बेभान होऊन आपला डमरू वाजवित असत. त्याचा प्रतिध्वनी बहिरेपणा आणील इतका प्रचंड असे. डमरूमुळे साधू आनंदाने बेफाम होत उन्मत्तपणे ते डोके हलवीत तेव्हा त्यांच्या जटा चाबकाप्रमाणे एका बाजूकडून दुसरीकडे फटकारे मारत असत. कुणी टाळ्या वाजवीत असे तर काहीजण उंच उड्या मारून एक रहस्यमय नृत्य करीत असत. या सर्व वैरागी साधूंमध्ये कैलाशबाबांना फार आदराचे स्थान होते. एक वृद्ध तपस्व्याने मला वनामध्ये विश्वासात घेऊन सांगितले की कैलाशबाबांचे वय शेकडो वर्षांचे आहे, कुणालाही त्यांचे खरे वय माहीत नाही. ते आजारांना निरोगी करतात इत्यादी असामान्य कार्य करणाऱ्या अलौकिक योगशक्ती त्यांच्याकडे आहेत. सुमारे 30 वर्षांपूर्वी मी त्यांनी केलेले चमत्कार प्रत्यक्ष पाहिले आहेत, ते सांगू लागले. लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्यांच्याकडे आल्या, ते परमेश्वर म्हणून त्यांची पूजा करू लागले. पण त्यांनी मला सांगितले की दैवी जीवन हे शक्ती आणि प्रसिद्धीसाठी नाही. त्यांनी आपल्या शक्तीबद्दल कधीही न बोलण्याची, त्यांचे प्रदर्शन न करण्याची प्रतिज्ञा केली होती. शिष्य किंवा आश्रम न बनविता ते हिमालयाच्या वनांमध्ये एकाकीच भ्रमंती करीत राहिले. कैलाशबाबांना महान योगसिद्धी प्राप्त आहेत याचे मला आश्चर्य वाटले नाही. त्याने मी प्रभावित झालो, पण त्यांचे शुद्ध चारित्र्य आणि आध्यात्मिक मार्गावरील त्यांच्या भक्तीमुळे मी सर्वात अधिक प्रभावित झालो. दिवस सरले तशी मला जाणीव होऊ लागली की कैलाशबाबा आता एकांतवासात जाऊ इच्छितात. मी स्वतःला त्यांच्यावर लादू इच्छित नव्हतो आणि पुढील मार्गाक्रमणाचीही वेळ आली होती हे मी जाणले. त्यांच्या चरणांशी नतमस्तक होऊन मी आशीर्वादाची याचना केली. बाबा अंतःकरणपूर्वक हसले आणि अश्रुपूर्ण नेत्रांनी त्यांनी मला एखाद्या अस्वलाने द्यावे तसे घट्ट आलिंगन दिले. एका मंत्राचे उच्चारण करून मला आशीर्वाद दिले. त्यांना निरोप देताना त्यांच्या अनासक्तीच्या निग्रही गुणामुळे व अंतःकरणाच्या कोमलतेमुळे माझे हृदय भरून आले. आमचे प्रेम पितापुत्राप्रमाणे होते. परिव्राजक साधू असल्यामुळे परत कधीही भेटू शकणार नाही हे मी जाणले होते. भेटलेल्या व्यक्तींबरोबर प्रेमाचे संबंध निर्माण करणे आणि नंतर पुन्हा कधीही भेटण्याची शक्यता नसताना मार्गाक्रमण करण्याच्या कडू गोड अनुभवातून जाणे हा मी स्वीकारलेल्या जीवनाचा एक भागच होता. माझ्यासाठी खूप कठीण, परंतु वियोगाच्या वेदनांनी आमच्या संबंधातील आनंद माझ्या हृदयात सतत जिवंत ठेवला. कैलाशबाबांचा निरोप घेऊन मी वळालो. त्यांच्यापासून दूर जाताना मी प्रार्थना केली, मला त्यांचे कधीही विस्मरण होऊ नये. आणि मी त्यांना कधीच विसरलो नाही. याच काळात मी माझ्या कुटुंबियांना पत्राद्वारे माझे अनुभव व्यक्त केले. तीर्थरूप आई बाबा यास, रिक्त सुवर्ण प्रासादासाठी आपला आत्मविक्रय करण्यापेक्षा दारिद्र्यात जीवन कंठणे श्रेयस्कर. प्रशंसा मान आणि प्रसिद्धीच्या पोकळ व तुच्छ सुखासाठी आत्म्याची विक्री करण्यापेक्षा अज्ञाताचे जीवन जगणे श्रेयस्कर. जेथे आंतरिक स्वातंत्र्य नाही तेथे जीवनच नाही. जीवनातील आदर्शाच्या प्राप्तीपासून वंचित राहण्यापेक्षा तत्क्षणी मरणे श्रेयस्कर. ज्याला मी अमूल्य मानतो असा अभ्यास मी पूर्वेकडील स्थानांमध्ये महान व्यक्तींच्या सान्निध्यात करत आहे. अशा अभ्यासासाठी पुष्कळ वेळ लागतो हे कृपया लक्षात घ्या. या प्रचंड अभ्यासाकडे जाण्यास मी केवळ सुरुवात करण्याच्या बेतात आहे. मी आत्मकेंद्रित व अहंकारी आहे, अज्ञानी व सत्वदृष्टीहीन आहे, कदाचित मी भगवंतांना जाणण्यापासून सर्वात दूर आहे, म्हणून तुमच्या आणि माझ्या अंतरात प्रकाशमान अशा परमसत्याच्या आनंदमयी प्रकाशाचे दर्शन घडण्यासाठी अशा या मूर्खास अधिक वेळेची आवश्यकता आहे. आपला रिचर्ड. आध्यात्मिक ओढीचे एक स्फुल्लिंग माझ्या बालपणी प्रज्वलित झाले. फ्लॉरेन्समधील कॅथेड्रलमध्ये प्रार्थना करीत असताना त्यास वायुरूप इंधन मिळून त्याची एक ज्योत बनली. क्रीटच्या बेटावर ध्यान धारणा करताना त्या ज्योतीची एक ज्वाला बनली, जी मध्य पूर्वेतील आव्हानांमुळे अधिकाधिक इंधन मिळून उच्चतर आणि अधिक प्रखर बनली. पवित्र व्यक्तींच्या सान्निध्यात हिमालयातून भ्रमण करताना माझ्या अंतरातील तो पवित्र अग्नी आता धगधगू लागला. या एकाच उद्देशाप्रती जीवन समर्पित करण्यासाठी सहाय्य मिळावे यासाठी मी भगवंतांना प्रार्थना केली. आता मी 20 वर्षांचा झालो होतो. माझ्या कष्टदायक जीवनशैलीमुळे माझे वजन घटून 110 पौंडांपर्यंत किंवा 50 किलोपर्यंत आले होते. माझ्याकडील साधू वस्त्रे नदी तळी व झऱ्यांमध्ये धुतल्यामुळे चिखलाचे करडे डाग पडले होते. हवा पाणी माती ऊन इत्यादींमुळे माझी त्वचा रुक्ष आणि कडक बनली होती. माझ्या ओठांना चिरा पडल्या होत्या आणि केस राठ बनले होते. मी साध्या व स्वस्तातील रबरी सॅन्डल्स घातल्या होत्या आणि मातीमुळे पाय तांबडे झाले होते, टाचांना भेगा पडल्या होत्या. मी अंगीकारलेल्या जीवनशैलीचा आरोग्यावर काहीसा परिणामही झाला होता, पण माझ्या अंतरातील दिव्यत्वाच्या साक्षात्काराप्रतीची ओढ अधिक प्रखरपणे प्रज्वलित झाली. मी प्रकृतीकडे फारसे लक्ष दिले नाही. मला माझे घर नसलेल्या साधूचे जीवन आवडत होते. पुढील साहसाच्या कल्पनेने मी उत्साहित होत होतो. आध्यात्मिक प्रगतीने केलेल्या महान तेजस्वी आत्म्यांच्या सहवासात मी राहणार होतो. वनांमध्ये भटकंती करताना मी नेहमीच स्वतःला विचारत असे, मला तो मार्ग कधी मिळेल जो मी अंगीकारला पाहिजे. असे शिक्षक किंवा गुरु कधी भेटतील ज्यांची शिकवण मी आचरणात आणायला हवी. एके दिवशी देवप्रयागमध्ये मला एका नजीकच्या आश्रमातून साधू भोजनाचे निमंत्रण आले. तेथे पोचलो असताना वनातून एक योगी तेथे आले. त्यांना कोणी ओळखत नव्हते. त्यांनी त्या गावातील सर्व डॉक्टरांना संध्याकाळी एकत्र यायला सांगितले. अनेक डॉक्टर जमल्यानंतर ते योगीही तेथे आले आणि नंतर आपल्या खणखणीत आवाजात त्यांनी आव्हान दिले, भौतिकतेच्या संसर्गामुळे स्वतःच्याच प्राचीन वारशापेक्षा आधुनिक विज्ञानावर तुमचा अधिक विश्वास आहे. तुमचा हा वेडा अहंकार चिरडून टाकण्यासाठीच भगवंतांनी मला वनाबाहेर आणले आहे. यौगिक शक्तींद्वारे मी माझी सर्व जीवनक्रिया बंद करीन. तुम्ही आपल्या वैद्यकीय उपकरणांनी माझी तपासणी करा. बरोबर 30 मिनिटांनी मी पुन्हा मृतावस्थेतून परत येईन. त्यांनी पाट ताट करून पद्मासन घातले होते. सुमारे 20 मिनिटे त्यांनी जोर जोरात श्वासोच्छ्वास घेतला. नंतर पूर्ण श्वास घेऊन त्यांनी श्वसन बंद केले. स्तब्धावस्थेत बसले. डॉक्टरांनी स्टेथोस्कोप व अन्य साधनांच्या मदतीने तपासणी केली, पण कुणालाही नाडी हृदयाचे स्पंदन किंवा श्वासाची जाणीव सापडली नाही. ते आश्चर्यचकित झाले. एका डॉक्टरांनी घोषित केले, हे वैद्यकीय दृष्टिकोनातून मृत आहेत. संशयखोर वृत्तीने पुढे सरसावून मी सुद्धा एक स्टेटोस्कोप घेतला, त्यांची नाडी व स्पंदने तपासली, पण मला त्यांचा मागमूसही आढळला नाही. नवी दिल्ली येथे स्वामी राम यांनी मला योगशक्तीच्या सामर्थ्याची आवाक करणारी झलक दाखवली होती. हिमालयामध्ये मी प्राणायाम आसने शारीरिक मुद्रा आणि मौन ध्यान यांचा शरीर मनाचे परमेश्वराच्या दैवशक्तीशी अधिक तादात्म्य जुळावे यासाठीही अभ्यास केला होता. मी या प्रकारच्या अभ्यासाचे अविश्वसनीय परिणाम, आरोग्यास होणारे मोठे लाभ आणि भौतिक अस्तित्वाचे नियमन यांचाही साक्षीदार होतो. हे सर्व काही खरोखरच विलक्षण होते. बरोबर 30 मिनिटांनी पहिल्या सेकंदाला त्या योग्याने निश्वास सोडला, आपले नेत्र उघडले उठून उभे राहिले आणि पुन्हा जंगलामध्ये निघून गेले. त्यांनी कोणाकडे काहीही मागितले नाही. त्यांना केवळ या संशयखोर व्यक्तींना योगशक्तीच्या सामर्थ्याचे दर्शन घडवायचे होते. सर्व डॉक्टर आणि मी असे सर्वजण विस्मयाने वनामध्ये परतत असलेल्या त्यांच्या आकृतीकडे पाहतच राहिलो. आनंदमयी मा नामक एका महान संत स्त्रीबद्दल जिकडे तिकडे चर्चा लोक आदराने करीत असत. मी ही परमहंस योगानंद लिखित उत्कृष्ट अशा ऑटोबायोग्राफी ऑफ ए योगी या पुस्तकातील द जॉय परमिएटेड मदर नामक एका अध्यायातून त्यांच्या असामान्य गुणांविषयी वाचले होते. देवप्रयाग येथे गंगातीरावर एका साधूने मला त्या हिमालयातील डेहराडून या ठिकाणी राहत असल्याची माहिती दिली. ते म्हणाले, मी आजच बसने पवित्र माना भेटण्यासाठी जाणार आहे, हवे तर माझ्याबरोबर चल. आम्ही एका विलक्षण आवारात प्रवेश केला. मातेच्या शिष्यांनी तो भरला होता. प्रत्येक व्यक्ती त्यांना पाहण्यास उत्सुक होती. माझा साथीदार गायब झाला. काही लोक माझ्या भोवती जमले व आपल्या गुरूंच्या जीवनगाथा सांगू लागले. आनंदमयी मा या इंदिरा गांधींच्या गुरु होत्या. 19व्या शतकाच्या शेवटच्या काळात पूर्व बंगालमधील एका अपरिचित गावी त्यांचा जन्म झाला. बालपणापासूनच त्यांना जगाच्या फसवेपणाबाबत अनास्था होती. काही वेळा त्यांच्या आध्यात्मिक समाधीमुळे त्यांचे कुटुंबीय गोंधळून जात, घाबरून जात. जसजसे शिष्य त्यांच्या दिव्यानुभूतीबद्दल चमत्कार आणि करुणेबद्दल बोलत होते, तसतसा मी अपूर्व मंत्रमुग्धता अनुभवत होतो. तितक्यात साधी पांढरी साडी परिधान केलेल्या एका ठेंगण्या स्त्रीने सभेत प्रवेश केला. सर्वजण उठून उभे राहिले. त्यांनी आपले दोन्ही हात जुळवून सर्वांना अभिवादन केले. त्यांचे नेत्र आनंदाने चमकत होते. त्या एका खुर्चीवर स्थानापन्न झाल्या. सडपातळ अशक्त असल्या तरी एक अलौकिक शक्ती त्यांच्यातून पसरत होती. त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर काळाच्या खुणा रेखाटल्या होत्या. त्या एका खेळकर बालकाप्रमाणे तेजस्वी, एका जगन्मातेप्रमाणे ज्ञानी आणि शांत वाटत होत्या. तरीही एका निष्पाप लहान बालिकेचा अवखळपणा, चंचलता देखील त्यांच्यात जाणवत होती. हातातील पुष्पाप्रमाणे त्यांचे आचरण असले तरी त्यांच्याकडे असणाऱ्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या अस्तित्वाचा अनुभव येत होता. त्यांनी सर्वांकडे पाहून स्मित केले आणि टाळ्या वाजवीत भगवंतांच्या पवित्र नामकीर्तनाचे नेतृत्व करू लागल्या. काही क्षण स्तब्धतेमध्ये गेल्यानंतर त्यांच्या मुखातून प्रेमळ, सामंजस्यपूर्ण आणि निस्वार्थी वाणी पाझरू लागली. प्रेम म्हणजे शाश्वत क्षमाशीलता होय, त्यांनी प्रारंभ केला. प्रत्येक वस्तूला पूर्ण असणाऱ्या संबंधामध्ये पाहणे म्हणजेच ज्ञान. सर्व काही त्याचेच आहे हे जाणल्यानंतर आपण ओझ्यातून मुक्त होतो. आपला हात हृदयावर ठेवून त्यांनी नेत्र मिटले. मी आणि माझे या भावनेतून सर्व दुःखांचा उगम होतो. भगवंतांपासून स्वतःला दूर ठेवल्यामुळे सर्व दुःखे येतात. भगवंतांच्या सान्निध्यात सर्व दुःखे नष्ट होतात. भगवंत दुःखाद्वारे दुःख दूर करतात आणि संकटाद्वारे संकट नष्ट करतात. हे झाल्यानंतर भगवंत एकही दुःख किंवा संकट पाठवित नाहीत. हे सदा सर्व काळ स्मरणात ठेवले पाहिजे. माता व तिच्या लेकरांमधील या प्रेमाच्या आदानप्रदानामुळे माझे अंतःकरण सद्गतीत झाले. बाजूला असलेल्या वृक्षाच्या पानांमधून वाऱ्याची एक झुळूक गेली. दृष्टी वर करून आनंदमयी मा बोलता बोलता थांबल्या आणि चिवचिवणाऱ्या चिमणीकडे पाहू लागल्या. दृष्टिक्षेप व स्मितहास्याने युक्त त्यांच्या कोमल भावनांचे सर्वांनी आस्वादन केले. जग अविरतपणे सुख आणि दुःख यांमध्ये लंबकाप्रमाणे हेलकावे खात असते. या जगात सुरक्षितता, स्थिरता नाही. हे सर्व केवळ एकट्या भगवंतांमध्येच आहे. दुःखे आपल्याला येतात. त्यांचा हेतू आपले विचार शांती देणाऱ्या भगवंतांकडे वळविण्याचा असतो. शक्य असेल तेव्हा अव्याहतपणे पवित्र नाम घेत रहा. त्यांचे नामस्मरण करणे म्हणजे त्यांच्या सान्निध्यात असणे होय. आपण परममित्राच्या संगतीत राहावे, तेव्हाच ते स्वतःचे सत्यस्वरूप प्रकट करतील. त्यांच्या प्रेमळ दृष्टिक्षेपाने माझ्या अंतःकरणात श्रद्धा आणि आशा जागृत केली. त्यांच्या साध्या निगर्वी स्वभावामुळे माझ्या हृदयाला शांती प्रदान केली. त्या स्वतःला एका लहान मुलीप्रमाणे मानत, तरी देखील सर्वांनी त्यांना आई किंवा माँ म्हणून स्वीकारले होते. तेथे असताना मी पाहिले की स्त्रियांच्या नजरेपासूनही दूर राहणारे वैरागी, साधू, योगी आणि स्वामी त्यांच्या आशीर्वाद प्राप्तीसाठी त्यांच्या चरणांपाशी बसायचे. एके दिवशी मी एकटाच अंगणात बसलो होतो. आनंदमयी माँ डौलदारपणे तेथे आल्या. त्यांच्या प्रति माझा आदरभाव प्रकट करण्यासाठी मी गुडघे टेकून त्यांच्या चरणांना स्पर्श केला. लगेचच त्या मागे सरकल्या. नम्रतेमुळे त्यांचा चेहरा गंभीर झाला. पेचात पडल्याप्रमाणे दिसल्या. अपराधीपणाची एक भावना वादळाप्रमाणे माझ्या हृदयात पसरली. खऱ्या अर्थाने त्यांच्या आश्वस्त संगतीमध्ये त्यांच्याप्रती असणारा सन्मान, आदरभाव व्यक्त करण्याचा मी प्रयत्न केला होता. तरीसुद्धा रानटीपणाने वागलो असे आता मला वाटू लागले. हे मी काय करून बसलो? मला हे कळून चुकले की त्या उच्च स्थितीला प्राप्त झाल्या असल्या तरी विनयशीलतेमुळे शिष्यांनी चरणांना स्पर्श करू नये असे त्यांना वाटत होते. मी लज्जित झालेला पाहून त्यांना दया आली. त्या माझ्याजवळच खुर्चीवर बसल्या. एखाद्या लहान बालकाप्रमाणे स्मित करून त्यांचे डोळे वर गेले. पापण्या फडफडल्या आणि नंतर मिटल्या गेल्या. त्या क्षणीच्या शांततेत त्यांनी समाधीत प्रवेश केला. त्यांच्या अचल स्थितीत मला मातृप्रेमाची आभा प्रकाशमान झालेली दिसली. रहस्यमयरित्या त्या समाधीतून बाहेर आल्या आणि स्मितहास्य करून मला जवळ येण्याची खूण केली. त्यांचे नेत्र प्रेमळतेने चमकत होते. तरीही जेव्हा मी त्यांच्यामध्ये खोलवर पाहिले तेव्हा सर्व इच्छांपासून मुक्त असल्याचे जाणवले. हळुवारपणे एका कमलपुष्पाचा स्पर्श त्यांनी आपल्या नाकाला ओठांना केला. ते पुष्प माझ्या हाती देऊन त्या खुर्चीतून उठल्या आणि त्यांनी प्रस्थान केले. हृदय मंदिरात या अनुभूतीची प्रतिष्ठापना करून मी माझे तीर्थाटन पुन्हा सुरू केले. आता मी हे आदरपूर्वक मान्य करावयास लागलो होतो की एका साधूचे जीवन जगणे म्हणजे अत्यंत गंभीर गोष्ट होती. उबदार कपड्यांशिवाय थंडी सहन करणे, उघडा नदी किनारा, वन किंवा गुहा याशिवाय कोणताही अन्य निवारा नसणे, जागृत व निद्रितावस्थेत कृमी कीटक व प्राण्यांपासून असुरक्षित असणे, आजारपणात कोणाचीही मदत न मिळणे आणि विशेषतः एकटे राहणे. तरीही निग्रह करून मी ठाम राहिलो, मार्ग सोडला नाही. डेहराडूनच्या वायव्येला हिमालयातील आणखी उंचावर संतांचे खोरे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तरकाशीला मी गेलो. प्राचीन काळापासून योगीजनांनी एकांतवासासाठी व ध्यान धारणेसाठी या वनात आश्रय घेतला होता. भटकत असताना मला एका उंच पर्वतावर एक गुहा सापडली. तेथून विस्तीर्ण वनराईचे दृश्य मी हृदयात साठवू लागलो. या काळात मी एका बिबट्याला वनराईत शिकार करण्यासाठी उतावीळ झालेला पाहिला. एके दिवशी त्याने हल्ला करण्याचा पावित्रा घेतला आणि एका बेसावध हरिणावर झडप घातली. ते हरिण बिबट्याच्या जबड्याच्या पकडीने जमिनीत धसले गेले. राखाडी व तपकिरी रंगाची कळपाने राहणारी भटकी वानरे एकमेकांशी भांडताना मारामारी करीत फळे आणि बोरांच्या शोधात एका फांदीवरून दुसरीकडे झोके घेताना दिसत होती. अंगावर ठिपके असलेली हरणे हिरवी पाने आणि गवत चघळत असताना शिकारी प्राण्यांच्या भीतीने कावरीबावरी होऊन सतत चहूकडे पाहत होती. आळ्या, कीटक, फळबोरांच्या शोधात विलक्षण रंगांचे पक्षी इतरत्र उडत होते. एक नागराज जमिनीवरून झाडावर भक्ष्याला गिळंकृत करण्यासाठी चढत होता. जवळच असलेले एक मुंगूस त्याच्या नकळत पाठीमागून त्याच्यावर हल्ला करून त्याला फाडून टाकण्याच्या पावित्र्यात होते. हा होता माझा शेजार आणि मी त्यांच्या भूमीत एक पाहुणा. कैलाश बाबांनी अशा जीवांप्रती कसा योग्य दृष्टिकोन विकसित करावा याची दिलेली शिकवण आठवून मी निर्भयत्व प्राप्त व्हावे म्हणून प्रार्थना केली. सर्व प्रजातींमधील प्रत्येकाला अस्तित्वासाठी संघर्ष करावाच लागतो, कारण दुर्बलांचे शोषण बलवान करतात. पण मनुष्य जीवनात मात्र काहीतरी खूप उदात्त प्राप्त करण्यायोग्य आहे. मी पुष्कळ वेळा मला दिल्लीत प्राप्त झालेले निळ्या मुलाचे चित्र पिशवीतून बाहेर काढून त्यावर ध्यान करीत असे. मी या आकर्षक सुंदर व्यक्तीकडे अधिकाधिक ओढला जाऊ लागलो. मला आश्चर्य वाटत होते की मला भुरळ पाडणारी ही व्यक्ती कोण असू शकेल, पण मी कोणालाही विचारले नाही. मला वाटायचे भगवंतांच्या योजनेनुसारच त्या व्यक्तीची ओळख होईल. वसंत ऋतूतील एके दिवशी हिमालयातील एका मंदिराच्या प्रांगणात एकटाच बसून मी सकाळची शांतता अनुभवत होतो. काळ्या भ्रमराचा एका फुलावरून मकरंदाच्या शोधात दुसऱ्या फुलाकडे जाताना केलेला गुंजारव मला पुन्हा पुन्हा ऐकू येत होता. त्याचे निरीक्षण करीत असताना मला साक्षात्कार झाला की मी देखील असेच जीवन स्वीकारले आहे. आध्यात्मिक ज्ञानाचे अमृत प्राप्त करण्याच्या हेतूने एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी जाण्याचे, पण एकच स्थान, एकच मार्ग, एकच शिक्षक किंवा गुरु निवडण्याची माझी इच्छा असण्याबाबत माझ्या मनात पुरेशी स्पष्टता नव्हती. अचानक काही अंतरावर एक लहान मूल आईसाठी रडू लागले, मात्र माझ्याकडे अंतःकरणापासून उत्स्फूर्तपणे रडण्याची क्षमता नव्हती. तरीही मला आध्यात्मिकदृष्ट्या एक बालक असल्याप्रमाणेच वाटले. वाटले की कधी तो एक दिवस येईल ज्यावेळी मी माझ्या प्रिय भगवंतांसाठी एखाद्या बालकाप्रमाणे रडेन. हिमालयीन वारा नव्याने अंकुरित पानांच्या सळसळीतून अंगणात शीळ घालू लागला. तसे जीवनाचे सार जाणण्यासाठी काय करावे लागेल याचे अवलोकन करून माझे विचार मी पत्राद्वारे कुटुंबियांसोबत वाटून घेतले. पृथ्वीच्या त्या पलीकडे सर्व कसे काय चालले आहे? मला वाटते की आपण जितके दयाळू होतो तितकी अधिक दया आपणास सर्व ठिकाणी अनुभवास येते, आणि जितके अधिक चांगले आपण बनतो तितके अधिक चांगुलपण सर्वत्र दृश्यमान होते. रिचर्ड. अचानकपणे टाळांचा ध्वनी घुमू लागला. काही ग्रामस्थ मंदिराच्या प्रांगणात गोळा झाले. तसे ते प्रांगण म्हणजे प्रचंड वटवृक्ष, कडुनिंब व चिंचेच्या झाडांच्या दाट अरण्यातील एक मोकळी छोटीशी जागा होती. त्या जागेत वन्य प्राणी मोकळी हवा घेण्यासाठी गुपचूप येत असत. विटांपासून बनविलेल्या एका खोलीच्या त्या मंदिरात गावकऱ्यांनी एका मूर्तीची स्थापना केली होती. ही मूर्ती शिळेतून घडवली होती. साष्टांग प्रणाम केल्यानंतर अनिमिष नेत्रांनी उत्साहपूर्वक सर्वांनी मूर्तीचे दर्शन घेतले. त्यावेळी प्रार्थना, दीप व पुष्पादी वस्तू अर्पण केल्या गेल्या. माझ्या ज्यू पार्श्वभूमीमुळे व ख्रिस्ती इस्लामच्या अभ्यासामुळे मला हे काहीसे त्रासदायक वाटले. मी त्यांच्यात सहभागी झालो नाही. ही मूर्तीपूजा होती का? मला खरोखरच माहीत नव्हते. काहीतरी चुकीचे मत बनविण्याच्या माझ्या प्रवृत्तीनं आळा घालण्याचा प्रयत्न करीत पुढे याविषयी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल अशी आशा केली. एका लक्षवेधी व्यक्तीशी, एक परिव्राजक साधू बालशिवयोगी यांच्याशी माझी त्या दिवशी भेट झाली. बहुधा अलीकडे चाळीशी ओलांडलेले, बांध्याने ठेंगू व स्थूल शरीराचे ते होते. त्यांचे केस काळे व कुरळे होते. छोटेसे नाक भुवयांबरोबर वारंवार ओढले जात होते. डोळे लुकलुकणारे, चमकदार होते. वागणे बोलणे एखाद्या अस्थिर तरुणाला साजेल असे गंभीरता नसलेले उथळ व बडबडे होते. ते विनोद सांगत व अस्वस्थपणे हालचाल करीत, माधुकरी मागताना मिठाईसाठी आग्रह धरत. हिमालयातील साधूंमध्ये मी ही वृत्ती कधीच पाहिली नव्हती, पण योग साधनेच्या वेळी तेव्हा मात्र ते दृढ स्तंभाप्रमाणे प्रचंड एकाग्र होत असत. त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वामुळे त्यांचा सहवास आनंददायी होत असे. काही दिवस आम्ही घनिष्ठ मैत्रीमध्ये घालवले. पुढे मला हिमालयातील उंच शिखरांकडे जाण्याची अनावर उर्मी जाणवू लागली. मी येतो, असे म्हणताच त्यांनी माझे दंड घट्ट पकडले व म्हणाले, कृपया आज संध्याकाळच्या माझ्या प्रवचनाला तू यायलाच हवास. येशील ना? मी जितका नकार देत होतो तेवढाच त्यांचा आग्रह वाढत होता. शेवटी मी माझा हट्ट सोडला. प्रवचनाच्या ठिकाणी एका सभागृहात पोचल्यावर शेकडो लोकांसमोर उंच व्यासपीठावर बालशिवयोगी मला उभे दिसले. व्यासपीठाशेजारी मी डाव्या बाजूच्या एका खुर्चीत बसलो. कार्यक्रमाची सुरुवात करताना त्यांनी आपला मोकळा हात सर्वांना दाखवला. नंतर मूठ बंद करून ते ध्यान करू लागले. त्यांनी परत हात उघडला तेव्हा सर्व लोक अचंबित झाले. त्यांच्या हातात एक लांब काळा दगड होता. ते एक शिवलिंग होते. शिवलिंग त्यांच्या हातातून तयार होऊन बाहेर आले आहे असेच वाटले. सर्व लोक जागीच खेळले. मला समजत होते तिथपर्यंत ती हातचलाखी नव्हती तर खरी जादू होती. ते शिवलिंग योगीजींनी व्यासपीठावर ठेवले आणि मंत्रोच्चार करीत तळ हातातून राख काढण्यास सुरुवात केली. त्या गुढ राखेने त्यांनी शिवलिंगावर अभिषेक सुरू केला. काही मिनिटात शिवलिंग राखेच्या ढिगाऱ्याखाली बुडून गेले. माझ्यासह सर्वजण ते पाहून अवाक झाले. एक वयस्क गृहस्थ उभा राहून त्यांची स्तुती करू लागला. एक वृद्ध स्त्रीने ते जणू भगवान आहेत अशा नजरेने पाहू लागली. हे प्रात्यक्षिक संपल्यावर सर्व लोक त्यांची पूजा करण्यासाठी पुढे सरसावले. या एका साधारण चंचल माणसाकडे अशी शक्ती कशी काय असू शकते याचे आश्चर्य करीत मी मागे सरकलो. आपले दोन्ही हात उंचावून बालशिवयोगींनी मोठ्या आवाजात जमलेल्या लोकांना संबोधण्यास सुरुवात केली. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आता तुम्ही जे पाहिले त्याला प्राप्तिसिद्धी म्हणतात. ती एक योगिक कला आहे. याचे शास्त्र किंवा विज्ञान जाणून घेतले नाही तर त्याकडे तुम्ही एक असामान्य चमत्कार म्हणून पाहाल. नियमित योगाभ्यासाने आपल्या मनाद्वारे सूक्ष्म घटकांना नियंत्रित करून स्थूल घटकांकडून हवे ते करून घेण्याचे कौशल्य एखादा प्राप्त करू शकतो. भुवयात आणून त्यांनी बजावले, परंतु आपली फसवणूक करून घेऊ नका. आता तुम्ही जे पाहिले ते अजिबात आध्यात्मिक नाही, उलट ती एक भौतिक लौकिक सिद्धी आहे. ध्यान आणि तपस्येने ते प्राप्त होऊ शकते अशा असामान्य करामती दाखविणारा मी किंवा माझ्यासारखा कोणीही भगवंत नाही. मी योगशक्ती असलेला एक सामान्य मनुष्य आहे. दोन्ही हातांनी त्यातील राख हवेत फेकून उधळून त्यांनी जाहीर केले, मी राख निर्माण करू शकतो परंतु भगवंत ब्रह्मांडाची निर्मिती करतात. क्षणभर थांबून प्रेक्षकांकडे पाहत त्यांनी शेवटचा संदेश सांगितला, खरे आध्यात्मिक जीवन म्हणजे शरीर मन व अहंकारापलीकडे आपण एक शाश्वत आत्मा आहोत हे जाणणे होय. त्याचबरोबर भगवंतांना जाणून ईश्वरनिष्ठ बनणे ही एकमेव गोष्ट तुम्हाला शांतता देऊ शकते. बालशिवयोगींचे आशीर्वाद घेण्यासाठी लोक रांग लावून उभे होते. तेव्हा मी उभा होतो तेथे ते आले. तू थांबलास याचा तुला आनंद वाटतो ना, त्यांनी विचारले. मी म्हणालो, होय धन्यवाद. त्यांच्या योगशक्तीने मी मनापासून प्रभावित झालो. परंतु त्याहून अधिक मला भावला तो लोकांसाठी काय महत्त्वाचे आहे ते सांगण्याचा त्यांचा प्रामाणिकपणा. मला मात्र हे समजून चुकले की इथे राहून त्यांच्यासारख्या कोणत्याही निष्णात योग्याबरोबर अभ्यास केला तर मीही त्यांच्याप्रमाणे काही सिद्धी शिकू शकेन. मला हेही कळले की आध्यात्मिक जीवनाचे ध्येय यापैकी काहीच नाही. मी त्यांना म्हणालो, कृपया मला तुमच्या शब्दांचा साक्षात्कार होण्यासाठी आशीर्वाद द्या. मोठ्याने हसत त्यांनी मला प्रेमाने आलिंगन दिले. जणू मी त्यांचा जुना मित्रच होतो. नंतर आशीर्वाद देण्यासाठी त्यांनी त्यांचे हात वर धरले, मूठ मिटली आणि परत उघडून त्यातून एक लालसर रंगाचा राख लागलेला पवित्र रुद्राक्ष दाखविला. भेट व आशीर्वाद म्हणून त्यांनी तो माझ्या हातात दिला. जंगलात परत जात असताना नुकत्याच पाहिलेल्या गोष्टीवर मी विचार करू लागलो. ते निश्चित विलक्षण होते पण हिमालयात राहिल्यामुळे ते मला धक्कादायक वाटत नव्हते. या सर्वात विलक्षण आणि आश्चर्यकारक हे की लोक त्यांची देवाप्रमाणे पूजा करण्यास आले तेव्हा बालशिवयोगींनी त्यांना रोखले, त्यापासून परावृत्त केले. अमेरिकेमध्ये तर धावपटूंची वेग आणि शक्तीसाठी अभिनेत्यांची सौंदर्य आणि अभिनय गुणांसाठी, शास्त्रज्ञांची कल्पकता आणि शोधांसाठी, राजकीय नेत्यांची भाषणे व प्रभावासाठी, विद्वान पंडितांची बुद्धिमत्तेसाठी, तर व्यावसायिक स्त्री पुरुषांची त्यांच्याकडील संपत्तीसाठी पूजा केली जाते. भारतामध्ये योग्याची त्यांच्याकडील सूक्ष्म शक्तींवरील नैपुण्यासाठी पूजा केली जाते. बालशिवयोगींचा प्रामाणिकपणा मला प्रभावित करून गेला. खरी आध्यात्मिकता म्हणजे स्वतःच्या शक्तींचे प्रदर्शन नव्हे, तर भगवंतांना जाणणे आणि ईश्वरनिष्ठ बनणे. सामान्यतः लोकांना भगवंतांच्या शक्तींचे मोल माहीत नसते, त्यामुळे ते अशा प्रकारच्या सिद्धींच्या प्रदर्शनाने प्रभावित होतात. वडाच्या एका विस्तीर्ण झाडाखाली बसून मी मनन करू लागलो. लोक अशा गोष्टी पाहण्यास इतके उत्सुक का असतात? भगवंतांचे असे अपूर्व अद्भुत चमत्कार आपणास जिथे तिथे पाहावयास मिळतात, परंतु नेहमीच पाहत असल्याने आपण त्यांना विशेष महत्त्व देत नाही. एक बी उचलून मी तिचे निरीक्षण केले. हा खरा चमत्कार, एवढ्याशा बीजामध्ये भगवंतांनी इतका विशाल वृक्ष सामावला आहे आणि त्या वृक्षाला अशा हजारो बिया लागतात. हवेत तरंगणाऱ्या एका ढगामध्ये संपूर्ण शहर पूरग्रस्त करण्याइतके पाणी साठवलेले असते. एक स्त्री पुरुष प्रजोत्पादनासाठी समागम करतात तेव्हा त्यांच्याकडे या मुलाची प्रत्येक स्तरावर कशी वाढ व्हावी याची कोणतीही अभियांत्रिक योजना नसते, ते सर्व घडत जाते. काय आश्चर्य आहे ना, प्रत्येक योनीतील प्राणीमात्राला काही विशेष कौशल्ये मिळाली आहेत. मग ते हवेत उडण्याचे असेल, पोहण्याचे असेल, पळण्याचे, किंवा झाडावर भिंतीवर चढण्याचे, किंवा संस्कृती निर्माण करण्याचे असेल, हे सर्व काय योगायोगाने घडते? सृजन हे दुसरे तिसरे काही नसून एकामागून एक घडणाऱ्या अद्भुत घटनांची मालिकाच आहे. एका मनुष्याने अशा प्रकारच्या केलेल्या भौतिक करामती पाहून कोणत्याही सामान्य मनुष्याला दरारा वाटणे साहजिक आहे, परंतु बालशिवयोगींनी त्यांच्या भारावलेल्या श्रोत्यांना अगदी योग्य बोध दिला होता. मी राख निर्माण करू शकतो, परंतु भगवंत ब्रह्मांडाची निर्मिती करू शकतात.